श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 18व्या अध्यायातील 65वा श्लोक घेऊन झाला काल। सुंदर श्लोक होता, 2 दिवस त्याच्यावरचं निरूपण आपण ऐकलं। श्लोक होता, मनमना भव मद्भक्तो मध्याजी मा नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिज्ञाने प्रियोसि मे। देवानी प्रतिज्ञा केली, शपथपूर्वक एक स्टेटमेंट दिलं, प्रतिज्ञापूर्वक एक स्टेटमेंट दिलं, आणि ती प्रतिज्ञा काय होती की तू माझा प्रिय मित्र आहेस म्हणून मी ही प्रतिज्ञा करतो, मी तुला सांगतो प्रतिज्ञापूर्वक की माझ्या ठिकाणी मन ठेवणार आहो, माझ्या ठिकाणी भक्ती करत जा, माझे यजन करणार आहो, मला सर्वत्र नमस्कार करीत जा, असे केल्याने तू माझ्यापर्यंत येशीलच येशील, हे मी तुला प्रतिज्ञेवर सांगत आहे। ॲफिडेव्हिट करून सांगितलं, बॉन्ड पेपरवर लिहून सांगितलं की अशा प्रकारे तू माझ्यापर्यंत येऊ शकतो, पण कंडिशन हीच आहे की मनमना भव मद्भक्तो, मनापासून माझा भक्त हो, मनात माझी आठवण ठेव, माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो आणि माझी भक्ती कर, असा तो सुंदर श्लोक होता। म्हणून तू आणि आम्ही ही दिसत आहे देहधर्मी, मग याच्या विरामी मीची होसी, तू आणि मी आपण दोघं दिसत आहो कारण तू देह तादात्म्यावर येऊन हे पाहत आहे, जर आत्मतादात्म्यावर आलास तर तू आणि मी आपण दोघेही एकच आहोत, आपण दोघे निराळे नाही। तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता अहंता, निशेष जाऊनी तत्वता मीची होसी। मला सर्वत्र जर तू भजलस तर मग शून्य शून्य वजा शून्य बरोबर शून्य उरतं, तसं ते निशेष उरेल आणि शेवटी तू आणि मी हे दोघे आपण एकच होऊन जाऊ, दोघांमध्ये कसल्याही प्रकारचा भेद आढळून येणार नाही। अशा प्रकारे या 65व्या श्लोकाचं गोड निरूपण आपण ऐकलं। आजपासून 18व्या अध्यायातील 66वा श्लोक आपण घ्यायला सुरुवात करतोय। 66वा श्लोक, यात 95 ओव्या आहेत आणि फार सुंदर रूपकानी भरलेल्या या ओव्या, कारण या श्लोकाचा विषय अतिगहन आहे। सगळी गीता सांगितली, गीतेचं सार 18व्या अध्यायाच्या रूपात सांगितलं, त्यानंतरही अर्जुनाची ऐकण्याची इच्छा होती म्हणून ते गुह्यातलं गुह्य ज्ञान अजून परतवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे देव। त्या सारांश रूपाने घेतलेल्या काही श्लोकांपैकीचा हा महत्त्वाचा श्लोक आहे। श्लोक क्रमांक 66, पुढील 5 दिवसपर्यंत तरी किमान हा श्लोक आपल्याला पुरणार आहे। सुरुवात करूया या महत्त्वाच्या श्लोकावर। अध्याय 18वा, श्लोक 66वा। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचाः। इतकं सगळं सांगून झाल्यानंतर देव काय सांगत आहे शेवटी शेवटी, अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर। सर्व धर्माचा म्हणजे धर्म आणि अधर्म, धर्मात अधर्म पण आहे, धर्म अधर्म म्हणजे त्यांना कारणीभूत असणारे जे अज्ञान, त्या अज्ञानाचा नाश कर। धर्म आणि अधर्म याला कारणीभूत अज्ञान कसे असते हा अमृतानुभवाचा विषय आहे। कधी अमृतानुभव जेव्हा आपण घेऊ या ग्रुपवर किंवा 1-to-1 प्रत्यक्ष जेव्हा ऐकायला मिळेल, ज्यावेळी अमृतानुभवावर चर्चा होईल, कारण ती गहन चर्चा असणार आहे, तर त्यावेळी माऊली हे स्पष्ट करून दाखवणार आहे की धर्माचंसुद्धा अज्ञान असते, अधर्माचंच नाही. आणि अज्ञानच नाही, त्या अज्ञानामध्ये अशब्द लागला आहे, शेवटी तेही ज्ञानच आहे. तर देव सांगतात की या सर्व धर्माचा तू त्याग कर, सर्व धर्मान परित्यज्य, आणि पुढे काय कर, मामेकम शरणम व्रजा. मामेक म्हणजे मम एक, मामेकम मम एकम, मला एकट्याला, शरणम व्रज मला एकट्याला शरण ये. या सर्व धर्मांचा, धर्म अधर्म यांच्या संदर्भात जे अज्ञान आहे त्या सर्व अज्ञानाचा त्याग करून मला एकट्यालाच शरण ये, मला एकट्यालाच, मामेकम शरणम व्रज. आणि कसा शरण ये, अद्वैत भावाने शरण ये, अनन्य भक्तीने शरण ये, अव्यभिचारी भक्ती करून शरण ये. आणि शरण आला म्हणजे काय होईल, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचा. अहम म्हणजे मी, त्वा म्हणजे तू, अहम त्वा सर्व पापे, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. मा शुचा, तू शोक करू नकोस. सर्व धर्म अधर्म या सर्व गोष्टींचा त्याग करून जास्त कुठल्याच नादी लागू नको. काय ज्ञान, काय अज्ञान, कोणतं योग, कोणता अष्टांग योग, कोणती भक्ती, कोणतं कर्म, कोणतं ज्ञान, हे सगळं सांडून दे, हे सगळं सोडून दे. आणि काय कर, अद्वैत भावाने कुठलाही संदेह न ठेवता मला एकट्याला शरण ये. आणि जर का तू मला एकट्याला शरण आला, म्हणजे मग मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. माम अहम त्वां सर्व पापेभ्यो, सर्व पापांतून मी तुला मुक्त करील. आणि काय होईल, मोक्ष इष्यामी मा शुचा, आणि तुला मोक्षापर्यंत मी नेऊन पोचून देईल, ही माझी गॅरंटी आहे. मा शुचा, तू शोक करू नकोस. इतका सुंदर हा श्लोक आहे. आणि म्हणून माऊलीने याच्यावर 95 ओव्या लिहिलेल्या आहेत. त्या 95 ओव्याचं सौंदर्य आपण पुढील 5 दिवसात पाडणार आहोत. या सर्व ओव्यांना आपल्या अंतकरणात उतरवून घ्या, आपल्या हृदयात साठवून ठेवा. शेवटल्या क्षणी, मरता क्षणी या ओव्या फार कमी आहेत. हे अमृत आहे, आणि हे अमृत जर आपल्याजवळ असेल तर मरता क्षणी दुःख होणार नाही. शेवटला श्वास, शेवटला क्षण फार सुंदर होईल. मामेकम शरणम व्रजा, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रजा. आणि गॅरंटी काय, त्वा अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचा, ही माझी गॅरंटी आहे की मी तुला मोक्ष उपलब्ध करून देईल. तू शोक करू नकोस, तू घाबरू नकोस. आशा जैसी दुखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व, तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्मादिक, ते सांडुनी घाली अशेख ज्ञाने येणे, हाती घेऊनी तो दोरू सांडिजे जैसा सर्पाकारू, का निद्रा त्यागे घराचारू स्वप्निचा जैसा, नाना सांडिलेनी कवळे चंद्रिचे धुपे पिवळे, व्याधी त्यागे कडुवाळे पण मुखाचे, अगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे तेजुनी, का काष्ट त्यागे वन्ही त्यजी जे जैसा, तैसे धर्म धर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजूनी त्यजी सकळ धर्म जात. आशा जशी दुःखाला प्रसवते, आशा नेहमी दुःखाला प्रसवते. बरं, इंग्रजीमध्ये फार छोटीशी म्हण आहे, एक्सपेक्टेशन ब्रीड्स फ्रस्ट्रेशन, एक्सपेक्टेशन ब्रीड्स फ्रस्ट्रेशन, फ्रस्ट्रेशनचा जन्म एक्सपेक्टेशन्समुळे होतो. जर आपली आशा असेल, आकांक्षा असेल, इच्छा असेल, ती पूर्ण झाली तर बरं वाटतं, पण ती का एकदा पूर्ण झाली नाही तर त्याचा रिझल्ट नेट फ्रस्ट्रेशन असा होतो. म्हणून आशा जशी दुःखाला प्रसवते, निंदा जशी पापाला उत्पन्न करते. हे नका समजू की तुम्ही एकाची निंदा करून सॅडिस्टिक प्लेजर मिळवलं त्या क्षणापुरता तुम्हाला आनंद वाटतो कोणाची निंदा करताना, आणि नंतर त्याचं पाप कितीतरी जन्म घ्यावे लागतात ते फेडायला. परनिंदा, परनिंदा ही बरी नाही. जितकं पातक एखाद्याचा मर्डर करण्यामध्ये आहे तितकंच पातक परनिंदेत आहे बरं. तर जशी आशा दुःखाला प्रसवते, निंदाही पापाला प्रसवते. हे राहू दे, ज्याप्रमाणे दुर्भाग्य हीन स्थितीला प्रसवते, त्याप्रमाणे स्वर्गाला आणि नरकाला सुचवणारे जे धर्म आणि अधर्म, त्या धर्म अधर्माचे जे अज्ञान, ते अज्ञान प्रसवते. आणि ते संपूर्ण अज्ञान कशाने नाहीसे होते? फक्त अध्यात्म ज्ञानाने ते अज्ञान नाहीसे होते. आणि ते ज्ञान कोणते? फार सोपं ज्ञान आहे ते. ज्ञान ज्ञान ज्याला म्हणतो, ज्ञान ज्ञान ज्ञानेश्वरी, काय आठवायचं आहे? फक्त एकच गोष्ट की मी हा देह नसून मी एक आत्मा आहे, आणि जो मी आत्मा आहे तोच तू आहे, तोच सर्व आहेत. सर्वांच्या भोवती, सर्वांच्या भूती तो एकच आत्मा. फक्त एवढंच ज्ञान. अज्ञान या ज्ञानाने नाहीसे करून टाक. हातामध्ये दोरी घेऊन ज्याप्रमाणे त्या दोरीवर भासणारी सर्पाची कल्पना टाकून द्यावी, किंवा झोपेचा त्याग केला तर त्या त्यागाने ज्याप्रमाणे स्वप्नातील प्रपंच टाकून द्यावा. कावीळी जर गेली, म्हणजे आपल्याला होणारा पिलिया, काय म्हणतो, डोळे पिवळे होतात ते पिलिया, कावीळ, कावीळ जर गेली तर चंद्रमग आहे तसाच आहे, तो काही पिवळा दिसतो का? किंवा रोग नाहीसा झाला म्हणजे तोंडाचा कडूपणा आपोआप नाहीसा होतो, अँटीबायोटिकचा इम्पॅक्ट कमी झाला की तोंड जसंच्या तसं होतं. अरे अर्जुना, दिवस मावळला म्हणजे जे मृगजळ दिसत होतं ते काही दिसत नाही. किंवा लाकडाच्या त्यागाने अग्नी जसा आपोआप टाकला जातो, त्याप्रमाणे धर्म आणि अधर्म हे मिथ्याभास दाखवणारे जे मूळ अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग करून धर्म मात्रांचा त्याग कर. म्हणजे धर्म अधर्म याला कारणीभूत असलेल्या अज्ञानाचा त्याग कर, असं इथे माऊली इंगित करतात. मग अज्ञान निमालिया मीची एकू असे अपैसया, सनिद्र स्वप्न गेलया पण पे जैसे, तैसा मी एक वाचुनी काही, मग भिन्ना भिन्नान नाही, सोहम बोधे तया चाठाई अनन्यु होय, पैया पुलेनी भेदे वीण, माझे जाणिजे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे गा, म्हणी घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी, सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण येणे तू. मग ज्याप्रमाणे निद्रेसहित स्वप्न गेले असता आपण फक्त एकटेच उरतो, तसे अज्ञान नाहीसे झाले म्हणजे आपोआप आपणच उरतो. मी देह आहे हा अज्ञान संपला का मग मी एक आत्मा आहे, फक्त हे निखळ ज्ञानच उरते. त्याप्रमाणे मी एकट्या वाचून दुसरे जे भिन्न भिन्न काहीच नाही असे जे माझे स्वरूप, त्याच्या ठिकाणी तोच मी आहे, सोहम भाव। तो सोहम भाव अशा ज्ञानाने अनन्य हो। अर्जुना, आपल्याला माझ्याहून भिन्न न मानता जे माझे एक पण जाणाव्याचे त्याचेच नाव मला शरण येणे असं होय। पै आपुलेनी भेदे विणे, मी वेगळा तू वेगळा असा भेद नको, असा भेदभाव संपून पै आपुलेनी भेदे विणे माझे जाणीजे एकपणे। मला आपल्यासारखं समज जे माझे एकपण आहे ते जाणायचे आहे आणि तयाची नाव शरण येणे मजगा। म्हणजे यालाच मला शरण येणे असे म्हणतात। देवाला शरण येणे म्हणजे काय? देवात आणि माझ्यात कोणत्याच प्रकारचा भेद नाही, हा अभेदभाव जेव्हा प्रकट होतो ते खरे देवाला शरण येणे होय। देखल्या देवा दंडवत करणे, जाऊन देवळासमोर पटकन चप्पल काढणे आणि देवासमोर निमूटपणे माथा टेकणे हे शरण येणे नाही। देवाला गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करणे हे शरण येणे नाही। देवळामध्ये जाऊन देणगी देणे हे शरण येणे नाही। शरण येणे काय? तुझ्यात आणि माझ्यात काही भेद नाही, हा जो अनन्य भाव आहे, हा अद्वितीय असा अद्वैत भाव आहे, जिथे द्वैताचा काही थारा नाही, अशा अद्वैत पद्धतीने शरण येण्याला मला शरण येणे असे म्हणतात। म्हणून ज्याप्रमाणे घट फुटल्याने घटाकाश जसे महाआकाशात ऐक्याने प्रवेश करते, म्हणजे एखादा मटकं असेल, मटक्याच्या आतमध्ये जे स्पेस आहे ते मटकं फुटलं की ते स्पेस आणि ॲक्च्युअल स्पेस याच्यामध्ये काही फरक असतो का? इट बिकम पार्ट ऑफ ॲक्च्युअल स्पेस। अशा ऐक्याने जेव्हा मला शरण येईल कुणी, तर अशा प्रकारे जे मला शरण येणे म्हणजे माझ्याशी ऐक्याला पावणे, त्यालाच मला शरण येणे म्हणतात। म्हणूनही घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेश, जे आकाश त्या आकाशामध्ये जाऊन मिळते त्याला मला शरण येणे असे म्हणतात। अर्जुना, सोन्याचा मणी जसा सोन्याला शरण येतो किंवा लाट जशी पाण्याला शरण येते, त्याप्रमाणे तू मला अभिन्नपणाने शरण ये। सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, तैसा मजधनंजया शरण येणे तू। वाचोनी सागराच्या पोटी वडवा नळू शरणाला किरीटी, जाळून ठाके तया गोठी वाळुनी देपा, मजही शरण रिगी जे आणि जीवित्वेची असिजे, धिग बोली या नलजे प्रज्ञा केवी। अगा प्राकृता ही राया आंगी पडे जे धनंजया, ते दासिरूही कीतया समान होय। मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको वो खटे का निलावू। म्हणोनी मी होनी माती सेवणी आहे आईते, ते करी हाता येते ज्ञाने येणे। अर्जुना, याशिवाय ऐक्याने येणे किंवा शरण येणे, समुद्राच्या पोटामध्ये वडवानळ जसा शरण येतो खरा, पण तो समुद्राला जाळत नाही, जाळून टाकतो तो, तर तसे माझ्याहून भिन्न राहून शरण येण्याच्या त्या गोष्टी टाकून दे। म्हणून माझ्याहून अभिन्न होऊनच मला शरण येता येईल, एरवी मला शरण येणे ही भाषा खोटी आहे। मलाही शरण याव्याचे आणि जीवपणानेची असाव्याची, धिक्कार असो। ह्या तर दुय्यम गोष्टी झाल्यात की देवा तुला पण शरण येतो आणि मी देह म्हणून शिल्लक राहतो, अशा गोष्टीला धिक्कार असावा, या गोष्टीची बुद्धीला लाज वाटायला पाहिजे। अर्जुना, एखाद्या सामान्य राजाने जिचा अंगीकार केलेला असतो ती बटीक जरी असली, ती एखादी काम करणारी बाई जिला आपण आजकाल डोमेस्टिक सर्वंट किंवा सर्वंट मेट म्हणतो, ती जरी असली तरी त्या राजाच्या बरोबरीला येते, कारण ती त्या राजाची राणी होते मग। आणि मग जो मी विश्वाचा स्वामी, तो जेव्हा भेटतो आणि जीवदशेचे बंधन मात्र सुटत नाही असल्या अमंगळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस। म्हणून मद्रूप होऊन माझी सेवा करणे ही माझी सहज भक्ती आहे आणि ती माझी सहज भक्ती या ज्ञानानेच हस्तगत होईल। दुसरं याला काहीही, दुसरा कुठलाही काही उपाय नाही। म्हणून तू मला एकट्याला शरण ये। असा हा 66व्या श्लोकाचा विषय, आज विषय प्रतिपादनास आपण सुरुवात केलेली आहे आणि याचा आतला जो गर्भ, आतला जो गर्भगृहित भाग, तो अजून हळूहळू हळूहळू येईल। आज आपण इथे विश्रांती घेऊया आणि उद्या याच्या पुढचा भाग या श्लोकाचा पाहूया।
कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।